मला नाही वाटत आपल्या सगळ्या गोष्टींवर कायम एकमत होईल. पण आपण दोघही कायम एकत्र असू
आणि याबद्दल एकमत आहे.